ॐ मातः समस्तजगतां मधुकैटभारे सव्येतराक्षिपरितोषिणि पद्मिनीड्ये नाथानुबद्धभुवनावनबद्धदीक्षे प्रत्यक्षदैवतरमे तव सुप्रभातम् छायेखिलाश्रितवरप्रदकल्पकल्पे विश्वाप्तधामनिलयामलदिव्यभासे आयाहि शीघ्रमघनाशिनि संश्रितानाम् श्रीसूर्यदैवतरमे तव सुप्रभातम् प्रेम्णा परम्पति पुरस्कृतिमश्नुवाने नव्याब्जरागसहजन्ममनोज्ञकाञ्च्या शोभां विधायिनि भुषे गगने पृथिव्याम् प्रत्यक्षदैवतरमे तव सुप्रभातम् कृष्णाग्रजेन जगति परिरक्षणार्थम् संस्थापितोऽत्र दिशि सद्गणसेव्यदेशे छायाब्जनीशसहचर्युषयासनाथ श्रीहर्षवल्यधिपते तव सुप्रभातम् इन्द्रादिनित्यनवराः सहितावरोधाः सन्तानपुष्पविलसत्करसम्पुटास्ते त्वद्दर्शनोत्सवकुतूहलचेतसश्च श्रीसूर्यदैवत विभो तव सुप्रभातम् तारम् विरौति गृहकुक्कुटमण्डलीयम् पारावताः कलरवम् कलयन्ति पाळ्याम् केणीषु कामलयमारुतमालपन्ति प्रत्यक्षदैवत विभो तव सुप्रभातम् उत्पल्लचम्पककुशेशयपाटलानाम् गन्धादिवाससुरभिः शिशिरो मृदुश्च त्वाम् सेवते मरुदृश्यवपुर्महात्मन् श्रीसूर्यदैवत विभो तव सुप्रभातम् स्वामिन्नदभ्रवृजिनापः पुष्करिण्याम् स्नाताः प्रबोधमनसः श्रुतिवर्त्मनिष्ठाः गायन्ति साममधुरम् ऋषितुल्यविप्राः श्रीहर्षवल्यधिपते तव सुप्रभातम् रम्याग्रहर्म्यविदतौ कलभाषिणीनाम् वीणानिनादकलितामृतभव्यगानम् संश्रूयते भवदनन्तगुणानुबन्धि श्रीसूर्यदैवत विभो तव सुप्रभातम् गोपाङ्गनादधिविमन्थनमञ्जुघोषाः सद्ब्रह्मचारिमुखनिर्गतमन्त्रपाठः प्राबोधकीमपि करोति तवाद्य सेवाम् प्रत्यक्षदैवत विभो तव सुप्रभातम् प्रत्योषरागसुमनोहरपुष्करिण्याम् किञ्चिद्विकासिकमलोद्गतभृङ्गराजिः भीतान्धकारकनिकेव हठात्त्रयाति श्रीहर्षवल्यधिपते तव सुप्रभातम् हे लोकबान्धवकृपाकरचित्प्रदायन् विश्वस्य लोचन भुवम् परिरक्षणार्थम् अर्चावतेर्न जनताखिलतापहारिन् प्रत्यक्षदैवत विभो तव सुप्रभातम् वज्रायुधामलकरार्चितभव्यमूर्ति क्षिप्रम् श्रितादिगदमर्दनदिव्यशक्ति कान्तासुमाभसय पोषितरम्यकान्ति श्रीसूर्यदेव चरणौ शरणम् प्रपद्ये रम्याङ्गुलीनख विनिर्गतकान्तिपूर प्रच्छादितामृतकलौ कमनीयसंस्थौ साम्बोग्ररोगकरिभञ्जनतृप्तसिंहौ श्रीसूर्यदेव चरणौ शरणम् प्रपद्ये त्वग्दोषजातगुरुकुष्ठरुजाभिभूतम् दीनम् मयोरसुकविम् विरुजम् सुरूपम् ಕೃತ್ವಾತ್ವದೇಯಶತಪದ್ಯ ಸುಮಾಭಿರಾಮೋ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಅಚ್ಚಾಚ್ಚ ಭರ್ಮಮಣಿ ನಿರ್ಮಿತನೂ ಪುರಾಂತೌ ಮಂದಾರಗಂಧಿ ಪವನಾಗತ ಭೃಂಗಸೇವ್ಯೌ ಜಂಭಾರಿ ದುರ್ಭರ ಭುಜಗ್ರಹ ವಾರಣಾಸ್ತ್ರೌ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ವಿಷ್ಣೋಃ ಪದಾಧ್ವವನಮೇತ್ಯ ಹಿ ಪಾವನೀಸ ಗಂಗಾ ಸದಾ ವಿಮಲ ವಿಷ್ಣು ಪದೇ ಚರಂತೌ ಏತೌ ತು ಪಾವನತಮೋ ಸುಲಭೌ ಪ್ರಜಾನಾಂ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ದುರ್ವಾದನಾಸ್ತಿಗ ಜನ ಪ್ರಚುರಾತಿ ಘೋರೇ ಕಾಲೇ ಕಲಾವಪಿ ಪರಂ ಪ್ರಥಿತ ಪ್ರಭಾವೌ ನಿತ್ಯಂ ಸಹಸ್ರಜನತಾ ಜನುಪಾಶ್ಯಮಾನೌ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಕಾಮ್ಯೌ ಮಹೇಂದ್ರ ಕಮನೀಯ ಕಿರೀಟ ಭಾಸ್ವದ ರತ್ನೋಸ್ರ ಸಂಗತಿ ವಿಲಕ್ಷಣ ದಿವ್ಯ ಭೂಷೌ ಕಾಮಂ ಸಮಾಶ್ರಿತ ಜನಾವಳಿ ಭೋಗ್ಯ ಭೂತೌ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸಜ್ಜೋ ವಿಕಸ್ವರ ಪಯೋರುಹ ಪಲ್ಲವಾಭೌ ವಾಚಾ ಮಗೋಚರ ಪರಾವರಲಿವ್ಯ ತತ್ವೌ ಪುಷ್ಪಾದಿಶಾಯಶು ಕುಮಾರ ಮನೋಜ್ಞ ರೂಪೌ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಅಗ್ನ್ಯಾದಿ ದಿಕ್ಪದಿ ಸಮೇತ ಸುರೇಂದ್ರ ಮೌಳಿ ಭ್ರಾಜತ್ಕಿರೀಟನ ವರತ್ನ ಮಯೋಖ ದೀಪ್ತ್ಯಾ ನೀರಾಜನಾ ವಿಧಿ ಮುಪೇಚ್ಯ ನಿತಾಂತ ಕಾಂತೌ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಪೋಷನ್ ದಯಾ ಜಲ ನಿಧೇ ಜಗದೇಕ ಬಂಧೋ ಪದ್ಮೇ ಸದಕ್ಷಿಣ ಸುಲೋಚನ ವಿಶ್ವತೇಜ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯ ಪರಿಪಾಲಯ ಮಾಂ ತ್ವದೀಯಂ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸತ್ವೋಜ್ವಲಾಮರ ಕಿರೀಟ ಸುರತ್ನ ಭಾಸ ನೀರಾಜಿತಾಂಘ್ರಿ ಕಮಲೇನ ಶಚೀ ಪ್ರಿಯೇಣ ಭಕ್ತ್ಯಾ ವಿನಮ್ರ ಶಿರಸಾ ಪರಿಕಲ್ಪಿತೌ ತೇ ಶ್ರೀಸೂರ್ಯದೇವ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸುಂದರ ವೇಷೌ ಮಂಜುಲ ಘೋಷೌ ಸಂಸಿತ ತೋಷೌ ಪುಷ್ಕರ ಪೋಷೌ ವೇದ ಸುಭಾಷ್ಯೌ ಕಲ್ಮಶಮೋಷೌ ಭಾಸ್ಕರ ಪಾರೌ ತ್ರಾಣಮುಪಾಸೇ. ಉದಯಗಿರಿ ವಿರಾಜಂ ಚಾರು ಬಿಂಬಾಭಿರಾಮಂ ಸಕಲ ಭುವನ ರಕ್ಷಾ ದೀಕ್ಷಿತಂ ಸರ್ವಸೇವ್ಯಂ ಕಿಸಲಯ ಸಮರಾಗಂ ನೈಶ ಮಂದಂ ಹರಂತಂ ಪ್ರತಿ ನಮಃಮೀಡೇ ಭಾಸುರಂ ಬಾಲಮಿತ್ರಂ ಉಷ ಸಮರುಣ ಭಾಸಂ ಪ್ರೇಯಸೀಂ ರೋಚಮಾನಂ ಸತತಮನುಸರಂತಂ ರೋಚಿಷಾಂ ಧಾಮ ಭವ್ಯಂ ಪ್ರಸನ್ನಗತ ಚಿತ್ತೈರ್ಮೌನಿಭಿಸ್ತೂಯಮಾನಂ ಪ್ರತಿ ನಮಃಮೀಡೇ ಭಾಸುರಂ ಬಾಲಮಿತ್ರಂ ವಿಪುಲ ಗಗನ ಮಧ್ಯೆ ಭಾಸಮಾನಂ ದುರೀಕ್ಷ್ಯಂ ಧರಣಿತಲಮಖಂಡಂ ತಾಪಯಂತಂ ಮಯೋಖೈಃ ಶಿಶಿರ ಸರಸಿವಾರಾ ಪಾಪತಾಪಾಹರಂತಂ ಪ್ರತಿ ನಮಃಮೀಡೇ ಭಾಸ್ಕರಂ ದಿಗ್ಮಭಾನುಂ ವರುಣ ದಿಶಿಲ ಸಂತಂ ಕುಂಕುಮಾಭಂ ನಿತಾಂತಂ ಗಗನಗಮನ ಖೇದಂ ಹರ್ತೃಕಾಮಂ ಗಣೇಶಂ ಸುರಮುನಿಗಣ ಸೇವ್ಯಂ ಪಶ್ಚಿಮಾದ್ರಂ ವಿಶಂತಂ ಪ್ರತಿ ನಮಃಮೀಡೇ ಭಾಸ್ಕರಂ ಭಾನುಮಂತ್ರಂ ವಿಪುಲ ಹೃದಯಗಮ್ಯಂ ಭವ್ಯ ತೇಜೋ ವಿರಾಜಂ ವಿಕಸಿತ ಜಲಜಾತೇ ಶಂಖ ಚಕ್ರೌ ದಧಾನಂ ವಿಮಲ ಕಮಲ ಸಮಸ್ತಂ ವಲ್ಲಭಾಕ್ರಾಂತ ಪಾರ್ಶ್ವಂ ಕನಕಮಯ ಸುಗಾತ್ರಂ ಹಾರಿಣಂ ಭಾನುಮೀಡೇ ಹರಿಹಯ ಗದಹರ್ತ ವಿಶ್ವಭರ್ತ ಪ್ರಹರ್ತ ಬಹುವಿಧ ದುರಿತಾನಾಂ ಸರ್ವಸಂಪತ್ ಪ್ರದಾತ ಹರಿಚರಣ ವಿಹರ್ತ ಸಂಶ್ರಿತಾಭೀಷ್ಟದಾತ ತರಣಿರಯಮಜಸ್ರಂ ರಕ್ಷತಾ ಸಂಶ್ರಿತಾನ್ನಃ सुरपतिपरिक्लृप्ते पद्मपीठे सुनिष्ठम् परिहृतनिजतेजोराशिमालोकनीयम् सकलभुवनगुप्ते स्वच्छयात्रावतीर्णम् प्रतिदिनमहमीडे स्वामिनम् पद्मिनीशम् श्रुतिवपुषमुशेषम् छाययाच्चन्द्रकान्तम् श्रितजनपरितोषम् हर्षवल्लीनिवासम् विदिदसकलवेद्यैः काश्यपैश्यव्यमानम् प्रतिदिनमहमीडे सूर्यनारायणम् श्रीमदरुणारुणनलिनप्रभासमानदे दीप्यमानसहस्रकिरणोदयोद्बोधितसकलभुवनचक्रविहारधुरीणा चक्रवागमिथुनानन्दकारणा रङ्गदुत्तुङ्गसप्ततुरङ्गसङ्घटितसंवत्सरात्मकैकचक्ररथस्कन्दबन्धबन्धुनसिन्दूरशोणामण्डल प्रभाविभासिताखण्डलदिङ्मण्डला समस्तजगज्जालमोहकृत्काडान्धकालविजृम्भित सर्वा पूर्वा खर्वगर्वनिर्वापणजनस्तेजपुञ्जरञ्जिता वयोजमुखरागरञ्जिता चन्द्रिका चन्द्रतारकातारहारहेरपटेन शतारघनसारनीहार गोरोजनीरेजताराजतेजकाशफणीशसदृशसांसद्यशोभासुरा भास्कर सनकसनन्दन सनत्कुमार सनःसुजातनारदादिसमस्तसन्मौणि संस्तूयमानपादपद्मयुगळा सादरालोकननेत्रयुगळा बलमखनानलान्तकरक्षोधीशवरुणानिलवैश्रवणेशानदिगीशप्रमुखनिखिलामरकोटीरमणिप्रभाविराजितचरणयुगला सुरचिरतरहासमगला प्रावृषेण्यधाराधरमध्यजगद्धगायमानतरिल्लता समानजगज्जेगीयमान चामीकरहार कोटीरकेयोरनूपुरमकरकुण्डलादिदे दीप्यमाननवरत्नखचितकनकमयाभरणभूषिता देवर्षिस्तोत्राभरणभूषिता हालाहलकपालमाला विभासितप्रलयकालनीलगलफालस्थितज्वरणज्वालाचाज्वल्याखिलतेजो विराजा निविजानाथार्चितपादरजो विराजा सुन्दरवदनारविन्दमन्दस्मितशरच्चन्द्रचन्द्रिका विजितधावण्यप्रकाश आदित्यदन्तिदन्तप्रकाश श्रीमदरविन्दसम्भवमुकुन्देन्दुधरसुन्दरतरानन्दसन्धायकतनुत्रयमन्दिर नीलनीलालकविजितेन्दीवरेन्दिन्दिन्दिर उषापद्मिनी छायारमणीरमणीयसादरसस्मितसालिङ्गनससल्लापसमञ्चितसुखावेशजनितनितान्तसन्तोषाक्रान्तस्वान्त नतः श्रितजनतावनी वसन्त भानुवासरोत्सवायातजनम् प्रातवहुलातलभक्तिपूर्वक ध्यानावाहनार्घ्यपाद्याजमनस्नानकाञ्चनवस्त्राभरणोपवीत गन्धपुष्पाक्षलधूपदीपनानाविलभक्ष्यभोज्यलेहचोष्यामृतपानीयादिमहाराजभोग कर्पूरताम्बोलनीराजनसुवर्णमन्त्रपुष्पप्रदक्षिणप्रणाम छत्रचामरान्दोलिकादिसर्वदेवोपचारक्रियासमुन्नतिदस्वान्त वीणावेणुमृदङ्गमुरजभूरिभेरिभाङ्कारवेरकाहळीनिनदानुमोद हृद्यानवज्यपज्यगज्यात्मिकसाङ्गीतसाहित्यविद्यावैसिद्यबोध्यवाद्योद्यनृत्यविनोद नित्योत्सववारोत्सवपक्षोत्सवमासोत्सवसंवत्सरोत्सवानुकूलविहरण सुरारिहरण निगमागमशरण वेदपारायण शतसहस्रकिरण अरुणामृतरसप्रीतान्तःकरण प्रणमज्जनादिव्याधिनिवारण श्रीहर्षवल्लीपुरीविहरण श्रीसूर्यनारायण नमस्ते नमस्ते नमः उत्तिष्ठोत्तिष्ठ छायेश उत्तिष्ठ उषयोज्ज्वल उत्तिष्ठ पद्मिनी कान्तलोकानाम् मङ्गलम् कुरु श्रीसूर्यदेव त्वन्नाम जपनेनार्तिभयम् न वै सङ्कीर्तयेतत्त्वन्नाम तस्मात्त्वम् मङ्गलम् कुरु आद्यस्त्वम् निरवद्यस्त्वम् त्वमेवाखिल बोधकः त्वमेव जगदाधारः तस्मात्त्वम् मङ्गलम् कुरु श्रीहर्षवल्लीवासः श्रीछायोषा पद्मिनीयुतः सूर्यनारायणो देवो दद्यान्नो मङ्गलम् सदा सप्ताश्वरथमारोहन्मनोरोरथसारथिः माटरादिभिरन्वीतः दद्यान्नो मङ्गलम् सदा समस्तजगतामार्तिम् नाशयन्पाति सर्वदा आयुर्दलादिसविता दद्यान्नो मङ्गलम् सदा छायोषा पद्मिनी भर्त्रे हरेर्दक्षिणचक्षुषे कामितार्थप्रदायार्चा मूर्तये नित्यमङ्गलम् कवये कविवर्णात्मकीर्तये परमात्मने सर्वमङ्गलसन्धात्रे हरये नित्यमङ्गलम् विश्वान्धकारसंहर्त्रे वरज्ञानप्रदायिने विश्वस्य चक्षुषे भूयाद्रवये नित्यमङ्गलम् छायोषा पद्मिनी जाने सूर्यनारायणप्रभो नम्राणाम् काम्यवरदभूयात्ते नित्यमङ्गलम् छायोषा पद्मिनी भर्त्रे आयुरारोग्यदायिने हर्षवल्ली निवासाय सूर्यदेवाय मङ्गलम् देवाधिराजसेव्याय मित्रायामिततेजसे हर्षवल्ली निवासाय सूर्यदेवाय मङ्गलम् दुर्निरीक्ष्यमहोराशिम् संहृताखिलचक्षुषाम् सुलभाच्या स्वरूपाय सूर्यदेवाय मङ्गलम् मित्रादिनाम वेद्याय महषे द्वादशात्मने मङ्गलानाम् मङ्गलाय हरिदश्वाय मङ्गलम् अजस्रम् वेक्षमाणानाम् अद्भुतामहतेजसे पुंसामार्तिच्छिदे नित्यम् भास्करायास्तु मङ्गलम् वेदान्तवेद्य संवेद्य सहस्रकरधारकः सहस्रपत्रवासश्च ददातु मम मङ्गलम् आदिमध्यान्तशून्यस्त्वम् नित्यसत्यस्वरूपकः रम्यतेजस्वरूपस्त्वम् ददातु मम मङ्गलम्।